कलसेकरास पत्र अध्याय एक. देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमोथे याचकडून कलसे शहरातील पवित्र जनास व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवास देव आपला पिता याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही नित्य देवाचे म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या पित्याचे उपकार मानतो, कारण ख्रिस्त येशू मधील तुमच्या विश्वासाविषयी आणि सर्व पवित्र जनाविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे. जी आशा तुमच्यासाठी स्वर्गात ठेवली आहे या आशेविषयी तुम्ही प्रथम सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले. ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत आणि तुम्हास सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले. त्या दिवसापासून ती जशी साऱ्या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे. आणि या कृपेविषयी तुम्ही एप्रफास कडून शिकलात, तो आमचा प्रिय जोडीदार कामकरी आणि आमच्या वतीने तुमच्यात असलेला ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. त्यानेच आत्म्याकडून असलेली तुमची प्रीती त्यानेच आम्हास कळवली. म्हणून हे ऐकले त्या दिवसापासून आम्ही देखील खंड पडून देता तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की तुम्हा सर्व आत्मिक ज्ञान व बुद्धी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे, यासाठी की तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्या शोभेल असे वा जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी आणि तुम्हा सर्व धीर व आनंद देणारी सहनशीलता मिळण्यास त्याच्या गौरवाच्या बळाप्रमाणे तुम्हा संपूर्ण सामर्थ्य मिळून तुम्ही समर्थ व्हावे आणि प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे. म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत. त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे आणि त्याच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे. ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे, कारण स्वर्गात व पृथ्वीवर दृश्य आणि अदृश्य राजासने किंवा शासने सत्ता किंवा शक्ती अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या. सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या. तो सर्वांच्या आधीच आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतातून प्रथम जन्मलेला आहे म्हणजे त्यास सर्व गोष्टीत प्राधान्य असावे. हे यासाठी की त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टीचा त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले. आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनामुळे मनाने वैरी झाला होता त्या तुमचा त्याने त्याच्या देहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे आता स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हास त्याच्या दृष्टीपुढे पवित्र निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे, कारण तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहात आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजवण्यात आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे. तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळे आहे आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे त्यामध्ये मी मंडळीचा सेवक झालो आहे. जे रहस्य युगानयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे ते वचन आहे. त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्यास बोध करतो आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्यास आम्ही शिकवतो ते ह्यासाठी की आम्ही प्रत्येक मनुष्यास ख्रिस्ताच्या ठाई प्रौढ करून सादर करावे. याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठाई सामर्थ्याने त्याचे कार्य चालवित आहे तिच्या मनाने मी झटून श्रम करीत आहे. कलशिकरास पत्र अध्याय 2. कारण माझी इच्छा आहे की तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लाओदिकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरिकरित्या पाहिलेले नाही अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हा समजून ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुद्धीची पूर्ण खात्री विपुलतेने मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. त्यांच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत. कोणी तुम्हास लागवी भासणारी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे, कारण मी देहाने दूर असलो तरी मनाने तुमच्या जवळ आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे. आणि म्हणून ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला. तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हास शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन उपकार स्मरण करीत त्यामध्ये वाढत जा. तुम्ही अशी काळजी घ्या की कोणी मनुष्याच्या संप्रदायास अनुसरून जगाच्या मूलतत्वास अनुसरून असणाऱ्या तत्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये. ते ख्रिस्ताला अनुसरून नाही, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. तो सर्व सत्ता शक्ती यावर मस्तक असून त्याच्या ठाई तुम्ही पूर्ण झाला आहात. आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय देहिक शरीर काढले जाऊन कोणी हातानी ना केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला. आणि तुम्ही जे तुमच्या अपराधामुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे आणि आपल्या आड येणारा जो नियमाचा हस्तलेख आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले. त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्याचे उघड प्रदर्शन केले. म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून सण अमावस्या किंवा शब्दात पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका. या गोष्टी तर येणाऱ्या गोष्टीची छाया अशा आहेत, पण शरीर ख्रिस्ताचे आहे. लीन म्हणून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व देहिक मनाने विनाकारण गर्वाने फुगणाऱ्या कोणा मनुष्यात तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही. त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने यांच्याद्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते. म्हणून जगाच्या मूलतत्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का होता? शिवू नको, चाकू नको, हातात घेऊ नको, अशा नियमातील सर्व गोष्टी या उपभोगाने नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. या गोष्टीत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही. कलसेकरास पत्र अध्याय 3. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगलपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासना जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मोकाने शिवीगाळ करणे हे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकाशी खोटे बोलू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यात त्याच्या कृतीसहित काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माण करणाऱ्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्यास तुम्ही परिधान केले आहे. यात ग्रीक व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, बरबर व स्कुती, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आहे व सर्वात आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा. एकमेकांचे सहन करा. कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा. प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वावर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो. तिच्याकरता एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेका शिकवा व बोध करा. आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकार स्तुती करा. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतीनो, आपापल्या पत्नीवर प्रीती करा. तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा, कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे. वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, नाहीतर कदाचित ती निरुत्साही होतील. दासानो, देहिक दृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्यांचे सर्व गोष्टीत आज्ञापालन करा. मनुष्यांना खुश करणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्यात साखरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल. तुम्ही हे तुम्हाला माहित आहे, प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा, कारण अन्याय करणाऱ्याने जो अन्याय केला तोच त्यास मिळेल आणि पक्षपात होणार नाही. कलसेखराज पत्र अध्याय 4. धन्यानो, तुम्हास ही स्वर्गात धन्य आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासाबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनात आहे ते सांगावेस देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे, म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रगट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा, संधी साधून घ्या. तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. माझ्या प्रिय बंधू तुकिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळविल. मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्या विषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे. मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यातलाच आहे, त्यालाही पाठवले आहे. ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील. माझा सोबतीचा बंदीवान अरिस्तखर तुम्हास सलाम सांगतो. तसाच बर्नबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा. युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो. सुंता झालेल्यापैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. ख्रिस्त येशूचा दास एप्रपास, जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हास सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे राहावे. तुम्हासाठी व जे लावधिकियात व हेरापल्लीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे, अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो. प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. लावधिकियातील बंधू आणि नुपा व तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम द्या. हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावधिकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावधिकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे. आर्किपाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हाबरोबर कृपा असो.